उत्पत्ति अध्याय 33. याकोबाने वर पाहिले आणि पहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्याबरोबर 400 माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली. याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीस, त्यानंतर त्याच्या मागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वात शेवटी ठेवले. याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने 7 वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले. एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली, त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे? याकोबाने उत्तर दिले, तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे. मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले. त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावा पुढे गेले आणि त्यांनी त्यास खाली वाकून नमन केले. एसावाने विचारले, इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे? याकोबाने उत्तर दिले, माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून. एसाव म्हणाला, माझ्या बंधू, मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे. याकोब म्हणाला, मी आपणाला विनंती करतो, असे नको. आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्वीकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्वीकार केला. मी विनंती करतो की मी आणलेल्या भेटीचा स्वीकार करा, कारण देवाने माझे कल्याण केले आहे आणि माझ्यापाशी भरपूर आहे. याप्रमाणे याकोबाने एसावास आग्रहाची विनंती केली आणि मग एसावाने त्यांचा स्वीकार केला. मग एसाव म्हणाला, आता आपण आपल्या वाटेस लागू, मीही तुझ्या पुढे चालतो. परंतु याकोब त्यास म्हणाला, माझी मुले लहान आहेत हे माझ्या स्वामीला माहीत आहे आणि माझी मेंढरे व गुरेढोरे यांच्या पिलांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांची एका दिवशी अधिक दौड केली तर सगळी जनावरे मरून जातील. तर माझे धनी, आपण आपल्या सेवकापुढे जा. मी माझी गुरेढोरे शेरडे मेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवले आणि माझी लहान मुलेही थकणार नाहीत अशा चालीने सावकाश चालेन व आपणास सेईर प्रदेशामध्ये येऊन भेटेन. तेव्हा एसाव म्हणाला, मग मी माझ्या मनुष्यातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो. परंतु याकोब म्हणाला, तसले कशाला, माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे. तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला. याकोब प्रवास करीत सुखोतास गेला. तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुराढोरांसाठी गोठे बांधले, म्हणून त्या ठिकाणचे नाव सुक्कोत पडले. याकोबाने पदन आरामापासून सुरू केलेला प्रवास कनान देशातील शखेम शहरात सुखरूपपणे संपवला. त्या नगराजवळ त्याने आपला तळ दिला. नंतर त्याने जेथे आपला तंबू ठोकला होता ती जमीन शखेमाचा बाप हमोर याच्या लोकांकडून 100 चांदीची नाणी देऊन विकत घेतली. त्याने तेथे एक वेदी बांधली आणि तिचे नाव एल एलोहे इस्रायल असे ठेवले.